आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत तटस्थ नासून शांतते खातीर कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन रायसीना डायलॉग 2025 धाव्या आवृत्तीचें उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हांचे बरोबर भारत न्यूझीलंड संबंधांच्या वेगवेगळ्या पैलू विशीं चर्चा करतले. सरकार आज प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजण म्हळ्यार PMISA खातीर समर्पीत एप सुरू करतले. कबड्डी संवसारीक करंड 2025 आज सांजवेळा इंग्लंडात सुरू जाता. भारतीय दादल्यांचो पंगड इटली आड आपली मोहीम सुरू करतलो. आता पुराय खबरो. भारत तटस्थ नासून शांतते खातीर कटिबद्ध आसा हाजेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिला. तांणी म्हळें, भारत शांतताये विशीं कितें सांगता तें संवसार आयकता, कारण भारत ही गौतम बुद्ध आनी महात्मा गांधी हांची भूंय. पॉडकास्टर लॅक्स फ्रीडमॅन हांचे कडेन जाल्ल्या संवादांत मोदी हांणी सांगलें, भारतीय लोक सौहार्दाचेर विश्वास दवरतात आनी शांतताय जाय. पाकिस्तानाचेर विचारिल्ल्या एका प्रश्नाक जाप दितना प्रधानमंत्री मोदी हांणी पाकिस्तानाक संवसारीक अस्थिरतायेचें केंद्र अशें म्हळें. फाळणी उपरांत पाकिस्तानान सुसंवादात्मक सह अस्तित्वाची निवड करुना पाकिस्तानान भारता आड प्रॉक्सी झूज निवडला. भारतान पाकिस्तानाक सरकार पोशीत आतंकवादाचो मार्ग सोडपाचो सतत आव्हान केला हाजेर तांणी भर दिलो. रशिया उक्रेन संघर्षाविशीं मोदी हांणी सांगले, जेन्ना दोनूय देश एकठांय येवन उलोवणी करतले तेन्नाच ताचेर कितें तोडगो मेळटलो. युक्रेन आपल्या इश्ट देशांकडेन अगणीत चर्चा करपाक शकता, पूण ताचो कसलोच परिणाम जावचो ना अशें तांणी सांगले. चर्चेन दोनूय पक्षांचो आस्पाव करचो पडटलो अशें तांणी म्हळें. सध्याची परिस्थिती रशिया आनी युक्रेन हांचे मदीं अर्थपूर्ण संवादाची संद दिता अशें तांणी मुखार म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन रायसीना डायलॉग 2025 धाव्या आवृत्तीचें उक्तावण करतले. न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन मुखेल सोयरे मुक्तावण अधिवेशनात हाजीर रावन बीज भाषण दितले. 3 दिसांची रायसीना डायलॉग कार्यावळ आयच्यान 19 मार्च मेरेन चलतली. ह्या वर्साच्या कार्यावळीचो विशय आसा कालचक्र, लोक, शांती आनी पृथ्वी. ह्या कार्यावळी वेळार संवसारांतले धोरण निर्माते आनी विचारवंत 6 मुखेल विशयांचेर विचारमंथन करतले. तातूंत पॉलिटिक्स इंटरप्टर, शिफ्टिंग सँड्स अँड रायझिंग टायड्स, रिझॉल्विंग द ग्रीन ट्रायलेमा, हू वेअर अँड हाव आनी डिजिटल प्लॅनेट, एजंट्स, एजन्सीज अँड ॲबसन्सीज हांचो आस्पाव जाता. रायसीना डायलॉगाच्या 10व्या आवृत्तीन सुमार 125 देशांतले प्रतिनिधी वांटो घेतले. कार्यावळीन 3500 मायल सहभागी वैयक्तीकरित्या संवाद साधतले. ताची पुराय कार्यवाही संवसारभरांतले कोट्यांनी लोक वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मावरवीं पळयतले. रायसीना डायलॉग ही भारताची भू राजनिती आनी भू अर्थशास्त्राचेर मुखेल कार्यावळ असून संवसारीक समाजा मुखार आशिल्ल्या सत्याच्या आव्हानाक तोंड दिवपाच्या मार्गांचेर विचारमंथन करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हांचे बरोबर भारत न्यूझीलंड संबंधांच्या वेगवेगळ्या पैलू विशीं चर्चा करतले. लक्सन आज दनपरां राष्ट्रपती भवनांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. प्रधानमंत्री लक्सन मुंबईक भेट दितले आनी थंय ते वेवसायीक फुडाऱ्यांकडे संवाद साधतले. लक्सन काल 5 दिसांच्या भारत भेटेर नवी दिल्लीन पावले. तांचे बरोबर मंत्री, वरिष्ठ अधिकारी, वेवसाय, मीडिया आनी भारतीय प्रवासी समुदायांतले वांगडी अशे उंचेल्या पावण्यावेले शिष्टमंडळ आसा. भारत आनी न्यूझीलंड हांणी व्यापक आनी परस्पर फायद्याची मुक्त वेपार करार करपा खातीर वाटाघाटी सुरू करपाची घोषणा केल्या. काल केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल आनी न्यूझीलंडाचे वेपार आनी गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले हांचे मदीं नवी दिल्लीन जाल्ले बसकेन ताची सुरवात जाली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान गोयल हांणी सांगले, द्विपक्षीय भागीदारीन हो एक म्हत्वाचो वाटचिरो थारता जो दोनी देशांमदी वेपारी संबंध खोलायेन वाडोवपाचेर अर्थीक संदींचो विस्तार करपाच्या सामायिक दृश्टीकोन प्रतिबिंबीत करता. द्विपक्षीय वेपार स्थिरपणान वाडत आसा आनी एप्रील 2024 ते जानेर 2025 ह्या काळान 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स वयर गेला अशें तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
निर्मला सीतारामन आज प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजण PMISA खातीर समर्पित एप सुरू करपाचे आसा. येवजणेच्या दुसऱ्या फेरे खातीर सोपी नोंदणी सुविधा दिवन सहभाग वाढप हो या एपाचो हेत आसा. हाचे खातीर अर्ज 31 मार्च मेरेन मान्य जातले. अर्जदारांक मोबायल फोनांतल्यान एपाचो फायदो घेवंक मेळटलो. हे एपाच्या लॉन्च बरोबरूच कोलकातान प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजणे खातीर सुविधा केंद्र स्थापन करतले. हो केंद्र कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयान भारतीय उद्देग संघटने मदलो सहकार्याचो यत्न. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवल हांणी काल नवी दिल्लीन अमेरिकेच्यो राष्ट्रीय गुप्तचर संचालक टुलसी गबार्ड हांचे बरोबर बसका घेतली. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण भारत अमेरिका संबंधाच्या वेगवेगळ्या पैलू विशीं तुलसी गबार्ड हांणी दोवल हांचे बरोबर सविस्तर चर्चा केली. तुलसी गबार्ड आपल्या बहुराष्ट्रीय भोंवडेचो एक भाग म्हणून भारतांत आयल्या. तांचे आशिया भोंवडेचो समारोप मंगळारा दिल्लीन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बहुराष्ट्रीय सभा रायसिना डायलॉगान तांच्या भाषणान जातलो. रायसिना डायलॉगा खातीर तांकां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आमंत्रीत केल्ल्यो. खेळाक संस्कृती आनी जीवनशैलीचो अविभाज्य भाग करपाचो सरकाराचो हेत आसा अशी केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगला. काल नवी दिल्लीन जाल्ल्या फिट इंडिया कार्निवलाच्या उक्तावण सत्रान उलयतना तांणी म्हळे, भलायकेन भरिल्लो समाज देशाक विकसित भारत जावपाच्या दिकेन मुखार व्हरता. कार्निवलांतल्या योग, एरोबिक्स, झुंबा ह्या सारख्या उपक्रमांक लागून लोकांक फिटनेसा विशीं सकारात्मक संदेश मेळटलो असो उल्लेख तांणी केलो. मांडविया हांणी फिट इंडिया सायकल उपक्रमाच्या फायद्या विशीं पुस्तिकेचें प्रकाशनूय केलें. ह्या वेळार अभिनेतो आयुष्मान खुराना, कुस्तीपटू संग्राम सिंग आनी हेर जायते खेळगडे हाजीर आशिल्ले. सचिन तेंडुलकराच्या फुडारपणा खाला इंडिया मास्टर्स पंगडान काल राती रायपुरांतल्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमान जाल्ल्या निमाण्या खेळांत ब्रायन लाराच्या वेस्ट इंडीज मास्टर्स पंगडाक 6 गड्यांनी हरोवन पयल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग T20 क्रिकेट सर्तीचे वस्तादपण मिळयले. पहिली फलंदाजी करतना वेस्ट इंडीज मास्टर्स पंगडा निर्धारित 20 षटकांत 7 बाद 148 धावंड्यांचो धावंड्यो करप शक्य जाले. उपरांत वेस्ट इंडीज मास्टर्स पंगडान दिल्ले मोग इंडिया मास्टर्स पंगडान फक्त 17.1 षटकांत हुपली. अंबाती रायडून बेस बरो खेळ करतना 74 धावंड्यो केल्यो. कबड्डी संवसारीक कप 2025 सर्त आयच्यान इंग्लंडान सुरू जाता. दादल्यांच्या कबड्डी संवसारीक कप सर्तीन 10 पंगड अ आनी ब अशे 2 गटांनी आस्पावीत जातले. भारतीय दादल्यांचो पंगड इटली आड आज आपली मोहीम सुरू करतलो. मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 5:30 सुरू जातली. ही सर्त 7 दीस चलतली आनी 60 वयर मॅची जातल्यो. राजधानींतल्या वायू प्रदूषणाच्या प्रश्नाक तोंड दिवपा खातीर आनी पर्यावरण सुदारपा खातीर दिल्ली सरकारान व्हड प्रमाणान मोहीम सुरू केल्या. मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांच्या फुडारपणा खाला हे दिकेन जायती म्हत्वाची पावलां उबारपाक लागल्यात. दिल्ली नितळ आनी प्रदूषण मुक्त करपा खातीर सरकारान ठोस आनी प्रभावी उपाय सुरू केल्या अशें मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारत तटस्थ नासून शांतते खातीर कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन रायसिना डायलॉग 2025 धाव्या आवृत्तीचें उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हांचे बरोबर भारत न्यूझीलंड संबंधांच्या वेगवेगळ्या पैलू विशीं चर्चा करतले. सरकार आज प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजण PMISA खातीर समर्पित एप सुरू करतले. कबड्डी संवसारीकरण 2025 आज सांजवेळा इंग्लंडान सुरू जाता. भारतीय दादल्यांचो पंगड इटली आड आपली मोहीम सुरू करतलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 5:30.